काय रे?
अरे ती म्हातारी बघ, काठी टेकी टेकीत एवढ्या उतार वयात कोर्टाच्या पायऱ्या का बरं चढते काय कळत नाही. चल आपण तिलाच जाऊन विचारूया.
चल चल चल.
हा अहो आजीबाई, अहो अहो आजीबाई.
काय रे पोरानो?
नाही म्हटलं, एवढ्या उतार वयात तुम्ही कोर्टामध्ये जातात म्हणून विचारतो. असं झालं तरी काय?
कसं सांगू पोरानो तुम्हाला माझं दुःख. मी 16 वर्षाची तरुणी असताना एका गुंडानं माझी आबरू लुटली. त्या केसचा आज निकाल आहे तो ऐकायला चालले.
बापरे, ऐकलंस ऐकलंस मित्रा? म्हणतात ना 16 वरीस धोक्याच.
अन 16 वरीस धोक्याच ग, 16 वरीस धोक्याच.
16 वरीस धोक्याच ग, 16 वरीस धोक्याच. अन 16 वरीस धोक्याच ग, 16 वरीस धोक्याच.
पिसाट वारा मदनाचा पतंग उडवी पदराचा.
पिसाट वारा मदनाचा काही पतंग उडवी पदराचा.
तोल सुटा वाशी वेळ ही, तोल सुटा वाशी वेळ ही, तरी चालन ठेक्याच. 16 वरीस धोक्याच ग, 16 वरीस धोक्याच.
16 वरीस धोक्याच ग, 16 वरीस धोक्याच. अगं 16 वरीस धोक्याच ग, 16 वरीस धोक्याच.
रात रुपेरी फुलली ग, मला पौर्णिमा भुलली ग. वरीस धोक्याच ग, 16 वरीस धोक्याच.
16 वरीस धोक्याच ग, 16 वरीस धोक्याच.
ओढ लागली संगतीची नजर भेटच्या गमतीची. वरीस धोक्याच ग, 16 वरीस धोक्याच.
16 वरीस धोक्याच ग,